मापाळी विषयी जे आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा आहे ती दूर करण्यासाठी काय करावं लागेल?
मंदिरात जाऊ नको, हे करू नको, ते नको, ते तस
नाही.